हरि ओम। नभे व्यापिले सर्वसृष्टी साहे, रघुनायका उपमा ते न साहे। दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकु व्यर्थ कैसे म्हणावे। समर्थ ते शिष्याची परीक्षा पाहतात, ज्याच्याशी बोलतायत त्याची परीक्षा पाहतात। पहिल्यांदा म्हणतात नभा सारखे रूप या राघवासे, मग म्हणतात की काय नाही ते नभासारखा व्यापक वगैरे असं पण त्याला म्हणता काही येत नाही, असं वर्णन त्याचं करता येणार नाही, असं बोलून शिष्याची परीक्षा पाहतात। हा एक एक टप्पा वर जायला तयार आहे की नाही असं जरा खुंटी हलवून ते बळकट करतात। म्हणून आधीच्या श्लोकात म्हटलं नभासारखे रूप या राघवासे, आता इथे म्हणतात की नभे व्यापिले सर्वसृष्टीस आहे। नभ हे काय आहे? सगळ्या सृष्टीला व्यापून आहे, याचा अर्थ जणू काही हे उपासना मंदिर हे भांड आहे आणि याच्यात ते नभ आहे। हे सगळं आकाश म्हणजे जणू काही भांड आहे आणि त्याच्यात ते नभ अवकाश हा ते भरून राहिलेला आहे। या भांड्यामध्ये ते नभ व्यापून राहिलेलं आहे, पण ते भांड आहे आणि त्याच्यात ते आहे। म्हणजे नभाला राहायला काहीतरी जागा लागते। रघुनायका उपमा तेन साहे, तो जो प्रभू आहे रघुनायक म्हणजेच परमात्मा, तो जो आहे तो कुठल्या तरी भांड्यात, जसं नभ जे आहे हे अवकाशात आहे, आकाश हे अवकाशात आहे म्हणजे स्पेसमध्ये आहे। इंग्रजीत आपण याला म्हणतो की हे स्पेस आहे, सगळीकडे भरून राहिलेली ही एक पोकळी आहे असं आपण म्हणतो, आणि त्याच्यामध्ये आत्ताच आपण जे निळं आकाश पाहतो ते त्याच्यामध्ये आहे। पण परमात्म्याचं स्वरूप असं नाही आहे, ते कशात तरी ठेवलेलं आहे असं पण काय म्हणता येत नाही, कारण त्याच्यासाठी व्याप्य आणि व्यापक असा संबंध आहे। व्यापक म्हणजे काय? पसरलेला। आणि व्याप्य म्हणजे काय? त्याच्यात जे काय असतं ते, तर असं किंवा इंग्रजीत ज्याला सांगायचं कंटेनर म्हणून काहीतरी एक गोष्ट असते, आणि कंटेंट म्हणजे त्याच्या आत ठेवलेली गोष्ट असते। असं काही देवाच्या बाबतीत आपल्याला म्हणता येत नाही, म्हणून त्याला आकाशाची नभाची असं पण उपमा देता येत नाही। तर म्हणून ही उपमा पण आपण पाहिलेलं आहे, यापूर्वी पण पाहिलेलं आहे की कुठलीही उपमा ही आपल्याला पूर्णोपमा नसते, ती पूर्णत्वानी आपल्याला घेता येत नाही, थोडंसं आपल्याला समजण्यापुरताच त्या उपमेचा उपयोग असतो। म्हणून हे जे परमात्मतत्व आहे हे अमुक कशात तरी खूप मोठं पण त्याच्यात ते आहे, जसं सागर आहे त्याच्यात पाणी आहे, असं काय त्याचं वर्णन करता येत नाही। त्यामुळे समर्थ स्वतःच म्हणतात की मी म्हटलं की तो नभासारखा आहे, पण खरंच सांगायचं तुला तर तो नभासारखा नाही, त्याची उपमा याला देता येत नाही, कारण कंटेनर आणि कंटेंट कशात तरी जे आहे आणि काहीतरी आहे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मानाव्या लागतात नभाच्या बाबतीत, पण तसं परमात्म्याच्या बाबतीत असं मानता येत नाही, कारण जो कंटेनर आहे तोच कंटेंट आहे, ज्याच्यात आहे तेच तो आहे, असं दोन्ही मिळून तो एकच आहे। जरा अवघड आहे, वेदांत आहे हा, पण आपण हे समजून घ्या की जो परमात्मा आहे त्याच्यात सगळं काही आहे, तो ओतप्रोत आहे, म्हणून त्यालाही उपमा आपल्याला देता येत नाही। हरिओम तत्सत।